अध्याय सहा पासे तो तान निंगीन त्या स्वतः गावामा येनो एन त्या चेला त्या पासला रेना पासे तो शाबाता दिही सोबाय ठिकानामा हिकाडतो लाग्यो एन खूब लोग त्या संदेश वनाय नोवाय कोइन बोलिया याल ई होगा कहन मिउला है का याल ई ओकल देनली है एन या आथे कोई कोले ये मोठे कामे उथे जो हुतारियो मोरिये पोहो एन याकोब योसे यहूदा एन शिमोन यहा जो बहा तो ओज है ने एन या बोह्यो आपे आरे हेत्यो ने एह कोई त्या त्या बदल ओटकाया तो वे ईसुई त्या लाख्या भविष्यवाद्या मान पान ओ एनाय एह कोई नाय पेन फोका त्या देशा माय त्या जात जो माते माय नाय ते त्या गोर्या माहा माय त्या मान पान ओ एनाय थोडकाज रोग्या वो आत थोईन ते त्याल हारे को ये या वाची बिहरे कोहे भी मोठे कामे त्याल ता कोते येने नाय त्या बोर सुनाय या हटी त्याल नोवाय लागी पासे तो हिकाडतो हिकाडतो गावे गाव फिरियो पासे त्या बारा जहाल त्या पाय हादीन तो त्याहाल जोडे जोडे कोई दोवाडतो लाग्यो ते त्याहाल खराब आत्माहावरी अधिकार देनो एन त्याहाल हुकुम देनो का वाटे हाटी होटे वाची बिहिरा काईज लहामा बाख्यो जो विनाय ते कोम्ब्रामाय पोशा लहामा तेरी चापले पोवेन चाला बेन आंगडियो पोवहामा आजू ते त्याहाल एहको आख्या तुमा कैसे भी योगदा गो रोवा हाटी जहात होवे ती ठिकान सोडहा ताव हो दू ताज रोवा एन जा ठिकाना माय तुमे मान पान ओ इनाय एन जान्या लोक तुमे ओना इनाय ताने निंगहात होवे त्याहाल पुरावे ओ या हाटी तुमे पाघा भोटा ताज बाई टाका त्या ताने निंग्या एन लोकहाय पास्तव कोवा ओहडी त्याहाय डांडी देनी खूब बुतडे काढिये एन खूब रोग्याल तेल लावीन हारे को ये हेरोद राजा त्या बोदल वनायो कहा का त्या नाव नवाजला आता लोक आखेत बाप्तिस्मा कोणारो योहान मोला माने उठलो है या हटी त्यापाने ये मोठे कामे देखाते है कादो आखे ओ एलिया है कादो आखे ओ भविष्यवादी जो भविष्यवाद्या माने जियोक है पेन ई वोनाइन हेरोद्याख्या ज्या योहाना माये टोलपी कापी टाकाडियेल तोज उठलो है त्या बहा फिलिप या थे हेरोदिया ये हाटी हेरोदे स्वतः माहे दोवाडीन योहानाल दोईन जेलमाय बांधी थवेल कहा का हेरोदे त्या रे वोराड को येल एन योहान त्या लाखे तुये तो बहा थे येल राखवा ई तूल हरा नाय या हाटी हेरोदिया त्यावोई दावत होईन त्याल मारा हाटी ए रोयेल पेन तेल काईत जोमिया नाय कहा का योहान सोतीवान एन चोखो माहू है ई जाईन हेरो त्याल बीए एन त्या सांभाव को ए तो त्या बाशेन वोनाये तो वे तो खूब घाबरा जाय तेरी त्या आखना खुशी कोई वोनाय ले पासे यो खारो दिही येनो तो वे हेरोदे त्या जन्मा दिही त्या मुख्य शिपाय अधिकारी एन गालीला माने पुडारी लोक यहाल हरा खावाड़िया एन हेरोदिये पोहिये पोद्रे माजे मा जाईन एन नाच काम कोईन हेरोदाल एन त्या अरे खा हाटी बुठला हाल खुशी कोया तो वे राजे ते पोहिये लाख्या तुल जी काय जोजे ती मापाय माग पासे आय तुल ती दाही ते होपात लेन ते लाख्या मा अर्धा राज्या होदू जी काय तू मापाय माग हे ती आय तुल दिही तो वे तिये बा जाईन तिया इहे लाख्या आय काय मागू तिया आख्या बाप्तिस्मा कोणारा योहाना टोलपी ताबडतोड तिये उतवाये कोई राजा पाय माजे जाईन आख्या मा मोरजी ओहडी है का बाप्तिस्मा कोणारा योहाना टोलपी थावे मा थोवीन आमीन आमीज माल देवा तो वे राजा खूब दुखी जायो तेरू पेन ते लेदली होपाते कोई एन खा बोठला लोखा से इन त्याल तेल नाय एह को अखाटी हरा लाग्या नाय राजे ताबेड़तोड जागलनारा युका सिपायाल दोवाळीन योहाना टोलपी ले या हटी उकुम को यो ते जेल मा जाएन त्या टोलपी कापी एन ती टोलपी थावे मा थोविया इन पोहियल देनी एन पोहिये ती ते आईहेल देनी ई वो नाइन त्या चेला येना एन त्याहाय त्या कुडी उखली लेन महानामा ले जाएन थोवी पासे प्रेषित येशुपाय गोव जाया एन त्याहाय जी जी कोया एन जी जी हिकाड्या ती होगाय त्याहाय त्या लाख्या तोवे ते त्या लाख्या तुमा रानामाय हुने जागे चाला एन वाही योग विहविला कहा का ता खूब लोक येत जात या हाटी त्याल खा हाटी बी सोवेड मिवे नाय तोवे त्या ओढिये कोय तिकानी रानामाय हुने जागे गोया लोखाय त्याल निंगता देख्या एन खूब जाहाय त्याल ओख्या एन तान्या होगा गावा मान्या लोक चालताज निंग्या एन दावंदी जाईन त्या अगलाज तेकानी जयपुर्या इसू ओढ्या माने उत्यो तोवे ते लोकहा मोठो टोवे देख्यो त्या तर डोरक्यो नाय ओहडा मेंढा हरका आता या हटी त्याल त्याहा कीव येनी एन तो त्याहाल बोरियोज गोठे बदल हिकाडतो लाग्यो। दी ही डोवता वो त्या चेला त्या पाये नागता लाग्या, ओ डोगा मान्यो जागो होय, एन आमी दिही बुडा वाय रोवलो होय। तोवे लोखाय चोमखिल्या खेडा पाडा मा जाईन पोद्रे त्या हाटी काय ते बी खा वेचा तलेवा, या हाटी त्याहाल निरोप दे। ते त्याहाल जवाब देनो, तुमास त्याहाल खादा, त्याहाय त्या लाख्या, काय आमा जाईन बेन हो रुपया बाकी वेचात्यो लेन त्याहाल खा हाटी देवा। ते त्याहाल आख्या, तुम्हा पाय कोल्यो बाकी हेत्यो, जाईन या। ए इन त्याहाय आख्या, पाच एन बेन मासे। पासे ते त्या होगा लोखाल निवा बाथडा वोय जुंडे जुंडे कोय बोहा हटी आख्या। तोवे ते हो एन पोनास पोनासा एह कोय पांगाडी पांगाडी कोय बोठे, जेह कोय का वाफाज। पासे ते त्यो पाच बाखी एन ते बेन मासे लेन उचे होरगा असे एन बोरके देनी, एन बाख्यो मुडियो, एन त्यो त्याहाल वाटा हटी त्या चेल्हा पाय देनियो। ते बेन मासे बी होगाल वाटी देने, पासे होगे जाय खाईनदार आगोये, एन त्याहाय उगरला कुटकहा बारा टोपलियो बोईले दियो, एन मासा टुकड़ा भी ले गोया, बाकी खानारा पाच ओजार ओदमी आता। पासे आय लोखा टोवाल निरोप दाहू, एन तुमा ओड्यामा बोहिन त्यकानी बेस दा हिजा, एको आखीन ते तोवे चेलहाल दोवाडी देना। पासे लोकहाल निरोप देन तो प्रार्थना कोरा हटी डोगावो गयो, एन रात पोड़ी तोवे ती ओड्या दोर्या माजेवीस आता, एन तो योखलोज बुयेवा आतो। त्याल त्या चाटले को पाय ठोकता ठोकता लिडफी जाल्या देखाया, कहा का वारो हुमरी आतो। पासे राती तीन वाजता सुमाराल तो दोर्या वरे चालीन त्या पायनो, एन त्या उंगेन आगला जाईना बेत आतो। पेन त्या दोर्या उने चालता देखीन ओ बूत है एको त्याल वाट्या, एन त्या बोमल्या, कहा का त्याल एन त्या होगा घाबराय गोईला आता। तोवे तो ताबडतोड त्या रे बोला लाग्यो, एन त्या लाख्या, दीर दोआ आय हाव बी हामा, एन तो त्या असे ओढ्या माय चोडी गयो। तोवे वारो पोड्यो, पासे त्या मुनामा खूब नोवाय कोरा लाग्या, कहा का बाखे गोड त्याल होमजेल नाय, त्या मोन कोठीन जाईला आता। पासे त्या तेकाने जाईन गेन सेरता मेरा वो पोचा, एन त्याहाय ओड्या बांधित होव्या। त्या ओड्या माने उत्ताज लोखाय त्याल ओख्या, एन त्या चमकिल्या होगा मुलखामाय चारी मेरे दावंता फिर्या, एन जा कैसे तो हे एहको त्याल वोना एनेल, ता ते दुखता वहाल खटला वो थोविन ले जात। तो खेड़ा पाड़ा माय सेरा माय रान मोहा माय कैसे भी जाय, ता ते दुख्याल बोर आटा माइन थोवेत, एन त्या फाड़का गोंडाल ते भी आतला दा एहको त्याल रावनी कोयत, एन जोले त्याल आतले तोले हारे ओयत।